chinimandi.com podcast.
रमाला साखर कारखान्याच्या ऊस गाळप हंगामाचा समारोप. सहकारी साखर कारखाना रमाला बागपतच्या वर्ष 2019-20 गाळप हंगामाचा समारोप झाला. कारखान्याने 83,04,862 क्विंटल ऊस गाळप केले आणि 8,90,600 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. रमाला सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम 2019-20 ची सुरुवात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 4 नोव्हेंबर 2019 ला झाली होती. गेल्या वर्षी 4 नोव्हेंबरला शुभारंभ झाल्यानंतर गाळप सुरू झाले नव्हते. यानंतर शेतकऱ्यांनी रमाला कारखाना परिसरात अनेक वेळा धरणे आंदोलन केले. तरीही कधी कारखान्याची चेन तुटत होती, तर कधी टर्बाईन बंद होत होती, कधी व्यवस्थापन समिती आणि मिल अधिकाऱ्यांमध्ये वाद होत होते, कधी कर्मचारी कारखाना बंद करत होते. तरीही मुख्य प्रशासक डॉक्टर आर बी राम यांच्या नेतृत्वाखाली 168,00,000 क्विंटल मागील रेकॉर्ड मागे सोडून कार्य दिवसात कारखान्याने 83,04,862 क्विंटल ऊस गाळप केले आणि 8,90,600 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. बुधवारी सकाळी 6 वाजता कारखान्याच्या गाळप हंगामाचा समारोप झाला. यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन व्यवस्थापक डॉक्टर आर बी राम यांचे अभिनंदन केले. यावेळी उपप्रशासक जी के पोद्दार, मुख्य ऊस अधिकारी उदय भान सिंग, उत्तम ग्रुपचे साइड मॅनेजर अश्वनी तोमर, सुमित पवार, विकास तोमर, बालेश्वर सिंग, तेजबीर सिंग, सुशील कुमार आदी कर्मचारी उपस्थित होते.